असलं तरी चालेल, पण तुमची साथ मात्र नेहमी असावी.